त्यानंतर पौल अथेन्स शहरामध्ये गेला व तिथे त्याने बघितले की ते पूर्ण शहर मूर्तींनी भरले होते व पौल ते बघून अस्वस्थ झाला व तेथील काही लोकांसोबत देवाबद्दल चर्चा करू लागला. तेव्हा काही वेगळ्याच प्रकारचे मत असणाऱ्या लोकांनी त्याचा विरोध करत म्हटले, हा माणूस तर परक्या देवाबद्दल सांगत आहे. मग पौलाला धरून ते त्यांच्या सभेत घेऊन आले व पौलाला म्हटले की आम्हाला ह्या नव्या गोष्टीबद्दल सांग. तेव्हा पौल तेथे उभा राहून म्हणाला की तुम्ही देवी देवतांना मान देणारे आहात. मी शहरात फिरत असताना बघितले की एका वेदीवर अनओळखी देवाला असे लिहिलेले होते, तर ज्या देवाला तुम्ही अजाणपणे भजता त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. ज्या देवाने जग व त्यातील सर्व काही बनवले तो हातांनी बनवलेल्या मंदिरात राहत नाही आणि एक दिवस देव जगातील सर्वांचा न्याय करणार आहे व त्यासाठी त्याने एका व्यक्तीची निवड केली आहे. ह्या गोष्टीचा पुरावा म्हणून देवाने त्याला मरणातून उठवले आहे. तेव्हा हे ऐकून काहींनी त्याला चिडवले आणि दुसऱ्यांनी त्याला म्हटले, हे आम्ही पुन्हा कधीतरी ऐकू. पण काही लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याला पकडून राहिले.